श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 42व्या श्लोकापर्यंतचं निरूपण झालेलं आहे। 42वा श्लोक ज्याच्यामध्ये वर्णाश्रम धर्माप्रमाणे ब्राह्मण वर्णामध्ये जन्म घेतलेल्या लोकांमध्ये कुठकुठली स्वभावज कर्मे असतात त्याबद्दलची चर्चा आली होती। तत्पूर्वी देवानी सांगितलं होतं की या प्रकृतीजन्य कारणांमुळे हे चार वर्ण निर्माण होतात, आणि आधीही सांगितलं आहे की या सर्व गोष्टी प्रकृतीजन्य तीन गुणांपासून उत्पन्न झालेल्या आहेत। म्हणून गुणांच्या कमी जास्तपणांमुळे हे वर्ण प्रकृतीने निर्माण केलेले आहेत, माणसांनीच निर्माण केलेले आहे, समाजाने निर्माण केलेले आहे। त्याचा कर्ता मी नव्हे हे पूर्वीच्या अध्यायांमध्ये सांगून झालं। आणि ब्राह्मण वर्णामध्ये ज्यांचा जन्म होतो त्यांची स्वभावच कर्मे कुठली असतात? शम दम तप, शुद्धी क्षमा, सरळपणा ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी। याच्यावरची विस्तृत चर्चा, विस्तृत निरूपण माऊलींनी या 42व्या श्लोकाच्या माध्यमातून आपणासमोर ठेवलेलं। आपण याच्यामध्ये फक्त ज्ञानेश्वरीजन्य विचार करतो आहे, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या विचारांचंच आपण निरूपण करतो आहे। आपल्या मनाने आपण यात काही जोडत नाही आहे किंवा आपल्या मनाने यातून आपण काही गाळत नाही आहे। आणि ज्ञानेश्वरी सांगत आहे की स्वभावच कर्मे जी माणसाची असतात ब्राह्मणांची, ती म्हणजे नऊ कर्मे, शमदम तप, बुद्धी क्षमा सरळपणा, ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी। आणि एवं नवही क्षमादिक गुण जेथ निर्दोष, हे नऊ गुण तर पाहिजेच पण हे नवही गुण निर्दोष पाहिजेत बरं का, त्यांच्यामध्ये दोष नको। आणि जेव्हा हे नवही गुण निर्दोष पद्धतीने कुणी आचरण करत असेल किंवा स्वाभाविकपणे उपजतच ज्याच्या ठिकाणी ही नऊ गुण निर्दोषपणे आलेली असतील, तर मग ते कर्मजाण स्वाभाविक ब्राह्मणांचे, तर ते ब्राह्मणांचे स्वाभाविक कर्म आहे असे आपण समजावे। पुढे आणखी सांगतात, तेवी नवगुण टिकलग लेणे ब्राह्मणाचे अव्यंग, अव्यंग असावे हे नवही गुण जे ते अव्यंग, त्याला कसलंच व्यंग नसो। आणि असा जो निर्दोष अलंकार, तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडित नाही। एका उत्कृष्ट ब्राह्मणाला ही नवगुण जोपासावेलाच पाहिजेत। आज 43व्या श्लोकापासून पुढचा भाग आपण घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप पलायनं, दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्। शौर्य तेज, तेज म्हणजे पाणीदारपणा, धैर्य दक्षता, युद्धामध्ये कधी परांगमुख न होणे, दातृत्व आणि ईश्वरभाव। ईश्वरभाव म्हणजे आश्रितांचे पालन पोषण आणि नियंत्रण करणे, ही क्षत्रियांची स्वभावच कर्मे आहेत। ती नऊ कर्मे होती ब्राह्मणांची, ही सात कर्मे क्षत्रियांची म्हणून इथे सांगितलेली आहे। तरी भानुहा तेजी नापेक्षी जेवी विरजे, का सिंहे न पाहिजे जावळ्या, ऐसा स्वयं भजो जीवे लाठू, सावाये वीण उद्भटू, ते शौर्यगा जेथ श्रेष्ठू पहिला गुण, आणि सूर्याचे नी प्रतापी, कोळीही नक्षत्र हारपे ना तो तरी न लोपे सचंद्रीतिही। तैसे नी आपुले प्रौढ़ी गुणे जगासी विस्मयो देणे आपण तरी न क्षोभणे कायसे नही। त्रे प्रागल्भ्य रूप तेजा जिये कर्मी गुण दुजा आणी धीरियुतो तीजा जे तिचा गुणु। तर सूर्य हा प्रकाशाच्या बाबतीत जशी कोणाच्या सहाय्याची अपेक्षा करीत नाही, कोणी मला सहाय्य करावं प्रकाश पाडण्यामध्ये असं कधी म्हणतो का सूर्य? किंवा सिंह जसा शिकार करत असताना त्या शिकारीच्या वेळी कोणी माझी सोबत करावी संगत करावी अशी अजिबात अपेक्षा करीत नाही, स्वतःच्या बलबुत्यावर तो शिकार करतो। तसा जो स्वभावतः अंगानेच जोरकस आणि सहाय्याशिवाय उत्कर्षास आलेला जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण, अर्जुना तो या क्षत्रियांच्या गुणातील पहिला गुण आहे शौर्य। कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता आपले काम आपण स्वतः फत्ते करणे आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी देखील नक्षत्रे निस्तेज होतात, परंतु ती कोट्यावधी नक्षत्रे चंद्रासह जरी असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा कधी निस्तेज होत नाही। सूर्य उगवला की बाकी ही कोट्यावधी स्टार्स गॅलेक्सीज नक्षत्र हे सगळे निस्तेज होतात, त्यांचं तेज आपल्याला दिसत नाही। त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने आणि गुणाने ह्या जगाला विस्मित करून टाकणे आणि आपली तर कशानेही चलबिचल न होऊ देणे, तो जो पाणीदारपणा असतो त्याला तेज असे म्हणतात। आणि ज्या क्षत्रियांच्या कर्मामध्ये हा दुसरा महत्त्वाचा गुण आहे, त्याचप्रमाणे धैर्य, धैर्य म्हणजे धीरज, पेशन्स, गडबडून जाणे नाही। कितीही विपरीत परिस्थिती आली, विचलित परिस्थिती आली, विचलित करणारी परिस्थिती आली तरी तो धीर खंबीर असतो, अजिबात विचलित होत नाही। म्हणून धैर्य हा क्षत्रिय कर्मामधला तिसरा गुण आहे। वर पडिलिया आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकी नाते परियेस धैर्य जेथे आणि पाणी हो भलते तुके परीते जिनोनी पद्म फाके काकाश मुंचिया जिंके आवडे तयाते तेवी विविधा अवस्था पातलिया जिनोनी पार्था प्रज्ञा फळतया अर्था वेद वेद जेणे दे ते दक्षत्व गा चोख जेथ चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे तेवी समोर शत्रू पुढे होणे सदा। आकाश हे कोसळून आपल्या अंगावर पडले काय तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाही, म्हणजे कितीही विकट प्रसंग आला, कितीही कठीण प्रसंग आला तरी क्षत्रिय हा अजिबात धीर सोडत नाही, विचलित होत नाही। ते या क्षत्रिय कर्मामध्ये धैर्य होय, त्याला धैर्य असे म्हणतात आणि हा क्षत्रियांचा महत्त्वाचा चौथा गुण। आणि पाणी वाटेल तितके खोल असो नका, परंतु त्या पाण्याच्या वर येऊन कमळ विकास पावते, अथवा आकाश हे उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकते। आकाशापेक्षा जास्त उंची कोणाची असू शकत नाही। त्याप्रमाणे अर्जुना नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांमुळे उत्पन्न होणारे जे हर्ष भय शोक इत्यादी जे विकार असतात ना, त्यांचे बुद्धीने भेदन करणे होऊ शकत नाही, म्हणजे बुद्धी अशी स्थिर असते। कितीही विपरीत परिस्थिती आली तरी बुद्धीही स्थिर असते आणि ते चांगले दक्षत्व अर्जुना क्षत्रिय कर्मातील चौथा गुण आहे दक्षत्व ती हातवटी ते स्किल आणि लोकोत्तर युद्ध तो पाचवा गुण लोकोत्तर युद्ध म्हणजे युद्धासाठी नेहमी तत्पर असणे ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले म्हणजे सूर्यमुखीची फुले समजायचं थोड्या वेळात ज्याप्रमाणे सूर्यमुखीची फुले नेहमी सूर्याकडे तोंड करून असतात त्याप्रमाणे शत्रूपुढे हा क्षत्रिय नेहमी समोर असतो पाठ दाखवत नाही आणि पाठीमागे पण राहत नाही आणि पाठीमागे कोणाची चुगली निंदासुद्धा करत नाही हे क्षत्रियाचे उपजत स्वाभाविक कर्म आहे माही वणी प्रयत्नेसी चुकवी जे से जे जैसी रिपू पाठी नेदिजे तैसी समरांगणी हा क्षत्रियांच्या आचारी पाचवा गुणेंद्रो अवधारी चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसी आणि जालेनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू नाना आवडीचे निमापे चांदिणे भलतेणे घेपे पुढिलांचे नि संकल्पे तैसे जे देणे ते उमप गादान जेथ सहावे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे का ज्याप्रमाणे गरोदर स्त्री पतीला आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळते त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपली पाठ कधीही शत्रूला दाखवत नाही धर्म अर्थ हे चार प्रकारचे पुरुषार्थ असतात ना धर्म अर्थ काम तर हे चार पुरुषार्थाच्याही वरचढ जशी भक्ती ही एक पाचवी आहे चार पुरुषार्थावरून आगळी वेगळी जी आहे ते तिला भक्ती म्हणतात त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा पाचवा गुण आहे आणि ज्याप्रमाणे वृक्ष हा आपल्या आलेल्या फुलाफळांच्या बाबतीत उदार असतो नाही का कोणीही त्याची फुलं तोडून द्या कोणीही त्याची फळे तोडून द्या तो वृक्ष कोणालाच काही नाही म्हणत नाही काही किंवा कोणापासून हे लपवत नाही की हे माझे फळ हे माझे फूल मी लपवतो तुमच्यापासून असं कधीच करत नाही किंवा कमळाचे समुदाय आपला सुगंध देण्यामध्ये उदार असतात किंवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जे हवे ते देणे असं जे दान ते अपरिमित दान बरं का अनलिमिटेड अनलिमिटेड दान जेथे ज्या क्षत्रियाच्या क्रमामध्ये हे सहावे गुणरत्न आहे आणि आज्ञेला जे एकच ठिकाण आहे म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे पोषुनी अवयव आपुले करविजती मानविले तेवी पालणे लोभविले जग हे भोगणे तया नाम ईश्वर भावो जो सर्वसामर्थ्याचा ठावो तो गुणान माजी रावो सातवा जेथ ऐसे जे शौर्यादिकी इही सात गुण विशेखी अळंकृत सप्तर्खी आकाश जैसे तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जाण क्षात्र क्षत्रियांचे नाना क्षत्रिय नव्हे नरू तो सत्वसो नयाचा मेरू म्हणोनी गुणस्वर्गा आधारू साताया आपले हस्त पादादी अवयव म्हणजे हात पाय हे पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते ना त्याप्रमाणे आपल्या पालन करण्याच्या कौशल्याने ज्या प्रजेमध्ये आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा उपभोग घेणे त्याचे नाव ईश्वर भाव म्हणजे नियामक शक्ती असं आहे आणि तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वर भाव क्षत्रियांच्या आचारामध्ये सातवा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. म्हणजे ईश्वरांच्या ठिकाणी त्या क्षत्रियाचा अनन्य भाव असतो. ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषींनी सुशोभित झालेले दिसते त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यपासून तर शेवटल्या गुणापर्यंत हे सात गुणांनी सुशोभित असते. जे कर्म या सात अलौकिक गुणांनी पवित्र असते ते क्षत्रियांचे सहज क्षात्र कर्म आहे असे समज. किंवा ही जी लक्षणे एखाद्याच्या ठिकाणी उपजत दिसत असतील तर मग हे क्षत्रियांचे गुण आहे. तोच क्षत्रिय म्हणण्याच्या लायकीचा आहे. अथवा असा तो क्षत्रिय मनुष्य नव्हे तर तो सत्वगुणरूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे. म्हणूनच तो हा सात गुणरूपी सप्त स्वर्गांना आधार आहे असे समजावे. ना तरी सप्त गुणार्णवी परिवारली बरवी हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगितसे तो का गुणाचे साताही ओघी हे क्रिया ते गंगा जगी तया महोदधीच्या अंगी विलसे जैसी परी हे बहु असो देख शौर्यादी गुणात्मक कर्म हा नैसर्गिक क्षत्र जातीसी आता वैश्याची जाती उचित जे महामती ते ऐके गा निरूती क्रिया सांगो. अथवा हे कर्म नव्हे तर सात गुणरूपी समुद्रांनी चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे आणि ती तो क्षत्रिय भोगत असतो. अथवा या सात गुणरूपी सात ओघांनी युक्त वाहणारी अशी ही क्रियारूपी गंगाच जणू. या जगामध्ये क्षत्रिय रूपी महासागराच्या अंशी जशी काही ही गंगा शोभत आहे. परंतु आता हे फार वर्णन करणे राहू दे. अर्जुना पहा, शौर्य इत्यादी जे गुण आहेत ना सात गुण, या गुणांनी युक्त असे हे जे कर्म असतात ते क्षत्रिय जातीला स्वाभाविक कर्मे आहेत असे समजावे. क्षत्रियांचे हे महत्त्वाचे कर्म आहेत. महत्त्वाचे म्हणजे हेच कर्म क्षत्रियांचे आहेत. हे विशाल बुद्धी अर्जुना, आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो. पुढे ऐक. कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. शेती करणे, गोरक्षण म्हणजे गाई पाळणे, गोरक्षण करणे आणि व्यापार करणे ही वैश्यांची स्वभावज कर्मे आहेत आणि सेवारूपी कर्म हे शूद्रांचे स्वभावच कर्मे आहे असं भगवद्गीता सांगते. माऊलीला काय म्हणायचं आहे? तरी भूमी बीज नांगरू जया भांडवलाचा आधारू घेऊनी लाभू अपारू मेळवणे जे किंबहुना कृषी जीणे गोधने राखोनी वर्तणे का समर्घीची विकणे महर्घी वस्तू ए तुलाची पांडवा वैश्याते कर्माचा मिळावा हा वैश्य जाती स्वभावा तुला जाण आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण ते क्षुद्रकर्म पै द्विजसेवे परोते धावणे नाही शूद्राते एवं चतुर्वर्णोचिते दाविली कर्मे. तर जमीन, बी व नांगर हे शेतकरी थोडक्यात, जमीन, बी, नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवतो. फार काय सांगावे, शेतकीने जगणे म्हणजे शेती करून पोट भरणे, गाई बाळगून राहणे म्हणजे गोधन पाळणे, गोरक्षा करणे, गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन ती महागात विकणे, बिझनेस करणे. अर्जुना, वैश्यांना एवढाच कर्मसमुदाय दिलेला आहे. जसे ब्राह्मणांना 9 कर्म, क्षत्रियांना 7 कर्म, तसे इथे फक्त शेती करणे, गायी पाळणे आणि स्वस्त वस्तू घेऊन ती महागात विकणे म्हणजे बिझनेस करणे, हे कर्मसमुदाय वैश्यांचे आहे. आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मी म्हणून म्हणतात, यांना द्विज म्हणतात. वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण हे द्विजन्मे, कारण दोनदा जन्म होतो. चला, ती वेगळी गोष्ट. यांची जी सेवा करणे ते शूद्रांचे कर्म आहे. द्विज सेवे पलीकडे शूद्राला इतर कर्म करणे नाही, याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला दाखविली किंवा सांगितली. मंडळी, इथे हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांची स्वभावच कर्मे आणि त्यांचे जे लक्षण आहेत त्याबद्दलची चर्चा आली होती. आणि इथे आपला 44वा श्लोक संपतो. उद्या 45व्या श्लोकापासून पुढे आपण निरूपण नेणार आहोत. आणि ही वर्णव्यवस्था सांगण्याचं कारणही असं आहे की आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रत होऊन जर आपण आपल्या या कर्मामध्ये वैराग्य प्राप्त केलं, चांगल्या हातवटीने ही कर्मे केली, तर मोक्षाचं द्वार सर्वांना एकसारखंच उघड आहे. मग तिथे कोण क्षुद्र आहे किंवा कोण ब्राह्मण आहे याची काहीच अडचण नाही, असं सांगण्यात येणार आहे पुढल्या श्लोकापासून. तो भाग आपण उद्या पाहू.
पुंडलिकावते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.